कुपोषणाची समस्या पयस जावची आणि भुरग्यांक पोषक आणि संतुलित आहार मिळचो ह्या उद्देशान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाला आणि भलायकी मंत्री विश्वजीत राणे यांच्या पुढाकारान गोय महिला आणि बाल कल्याण खाते गोय सरकार हो पुराय सप्टेंबर महिनो मनयता पोषण माह. ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पौष्टिक आहाराविषयी समाजान जागृती निर्माण करप. जसे जन्माच्या एका वरा उपरांत भुरग्याक आवयचे दूध दिवप सामके गरजेचे. हे घट्ट दूध भुरग्या खातीर पहिली लस असता, तांका दुयेसा पासून पयस दवरता. तसेच आवयच्या आहारात पौष्टिक मात्रा चढ आशिल्ले जेवण तिने जेवप गरजेचे. त्याचबरोबर प्रत्येक घरात पौष्टिक आहार सहज उपलब्ध जावचो हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असा. त्यांना सगळे ह्या उत्सवात वाटो घेऊया. प्रत्येक घरात पौष्टिक वातावरणाचा उत्सव मनवूया.
महिला आणि बाल कल्याण खाते गोय सरकार हांच्या वतीन लोकहिताय.